तर या पुढले जे प्रश्न आहेत हे थोडेसे सर्वसामान्य ऑपरेशन नंतरचे येणारे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण एकत्रित ह्याचा विचार करू की मला ऑपरेशन संबंधाने आहार विहारामध्ये काय फरक करायला लागेल, त्यानंतर ऑपरेशननंतर आतमध्ये झालेली जखम आणि एकंदर माझी तक्रार दुरुस्त होण्यासाठी मला किती वेळ जाईल, हे होत असताना मला कसं समजेल की मी बरा होतो आहे, त्याच्यानंतर माझे हे जे काय सुधारणा ऑपरेशननंतर होईल ही सुधारणा व्हावी, चांगली व्हावी यासाठी मी काय केलं पाहिजे, ऑपरेशननंतर मला काही दुखेल का आणि हे जे दुखणं आहे हे किती पटकन बंद होईल, किती दिवस मी झोपून राहिलं पाहिजे, किंवा ऑपरेशन हे माझ्या कमरेचं असल्यामुळे मी कमरेवरती सरळ चेहरावर करून झोपू शकतो का, मी एका बाजूवर झोपू शकते का, ही बेडरेस्ट जी आहे ही पूर्ण आवश्यक आहे का, काही गोष्टी मला करता येतील आणि कुठल्या प्रकारची उशी किंवा गादी मी वापरावी ह्याचा काही खुलासा करावा. हे सगळे जे प्रश्न आहेत हे आम्ही प्रश्न क्रमांक 31 ते 35 असे घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये खाण्यापिण्याचा आपल्या ऑपरेशनशी काहीही संबंध नाही. सामान्यपणे डायबिटीस जर असेल तर त्याला असणारं पथ्य किंवा इतर किडनी किंवा असे आजार असतील तर त्याचं पथ्य मात्र आहारामध्ये पाळलं पाहिजे. आहारामध्ये आपण व्हिटॅमिन्स, कॅल्शियम, प्रथिनं ह्यांचा जर वापर केला तर ऑपरेशननंतर आपल्या शरीराची जी जडणघडण आहे ही सुदृढ होण्यामध्ये त्याचा फायदा होऊ शकतो. या ऑपरेशनमध्ये ऑपरेशनची जागा भरून येणे याच्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तीमध्ये 4 ते 6 आठवड्याचा कालावधी त्याच्यामध्ये लागतो आणि त्यामध्ये सुरुवातीला पायातलं दुखणं जातं, कमरेचं दुखणं काही कालावधी चालू राहतं, हळूहळू कमरेची ताकद वाढत जाते आणि कमरेचं दुखणंही पूर्णपणे बंद होऊ शकतं. हे होत असताना आतमध्ये ऑपरेशन केलेली जागा मजबूत होत असते, शिरेभोवतालची सूज कमी होत असते, शीर मोकळी होत असते आणि पूर्वीपेक्षा जास्ती कार्यक्षम होत असते. या हिलिंगमध्ये हे ऑपरेशननंतरचा जो काय कालावधी आहे तो पूर्णपणे वेदनारहित राहावा आणि कुठल्याही प्रकारे समस्या त्याच्यामध्ये होऊ नयेत म्हणून काय केलं पाहिजे, तर आपण डॉक्टरांनी दिलेल्या सूचना ह्या व्यवस्थित पाळल्या पाहिजेत. आपण आपल्याला भेटायला येणारी जी लोकं आहेत ही त्यांच्यापरीने आपल्याला बरं वाटावं म्हणून काय विविध सल्ला देत असतात तो न ऐकणे हे आपल्या हिताचं आहे. ऑपरेशननंतर दुखणं निश्चित वाटत नाही. 65% पेशंटमध्ये पायातलं दुखणं हे ऑपरेशन चालू असताना टेबलावरतीच बंद होतं. काही प्रमाणामध्ये दुखणं नंतर राहू शकतं, हे हळूहळू जशी ती जागा भरून येईल त्याच्यानंतर ते बंद होतं. ऑपरेशननंतर सामान्यत आठवड्याभरासाठी आराम करावा असा सल्ला आम्ही देतो. ऑपरेशन हे कमरेचं झालेलं असलं तरी कमरेवरती झोपायला हरकत नसते, कुशीवरती झोपायला हरकत नसते, ज्या बाजूचं ऑपरेशन झालं आहे त्या बाजूला पण तुम्ही झोपू शकता आणि सामान्यपणे सरळ पृष्ठभाग असलेली गादी किंवा मऊ असलेली उशी आपण वापरू शकता. या गादी उशीचा रिकव्हरीशी संबंध काहीही नाही. या सर्व मुद्द्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो असा आहे की आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरावर ऑपरेशन झाल्यानंतर आपली होणारी रिकव्हरी, आपल्याला त्या त्रासापासून मिळणारी मुक्तता जी आहे ही चांगल्या प्रकारची कमी कालावधीत आणि उत्तम क्वालिटीची हवी असेल, उत्तम गुणवत्तेची हवी असेल, तर आपण आपला फिजिकल फिटनेस जो आहे हा उत्तम ठेवला पाहिजे आणि त्यासाठी आहार विहार आणि व्यायाम यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण आता पुढचे काही सामान्यपणे विचारले जाणारे प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 36 ते 40. मी ऑपरेशननंतर मला चालायला येईल का, मला जिना चढायला येईल का, मला स्कूटर कार चालवायला येईल का, मी व्यायाम केव्हा सुरू करू शकतो, माझं नेहमीचं जे काम आहे ते मी केव्हा सुरू करू शकतो, याबद्दल काहीतरी सांगा. ऑपरेशननंतर तुम्ही लगेचच चालू शकता. सामान्यपणे ऑपरेशननंतर 2 ते 3 तासांनी तुम्ही स्वतःच्या पायांनी चालत जाऊन टॉयलेटपर्यंत चालत जाऊ शकता. हे चालायला येणं हे ऑपरेशननंतर लगेचच साध्य आहे, परंतु शरीरावरती झालेला आघात आणि शरीरामध्ये आतमध्ये असलेली जखम ही पूर्णवत भरून यावी यासाठी सुरुवातीला त्याच्यावरती ताण येऊ नये म्हणून आम्ही पहिले आठवड्यावर चालू नका असं सांगतो. तुम्ही जिना चढू शकता, जिना उतरू शकता, परंतु परत एकदा तेच की पहिला आठवडाभर ताण न देणे यासाठी ह्या हालचाली न केलेल्या बरा. सामान्यपणे आतमध्ये असलेली जखम ही 4 ते 6 आठवड्यात भरून येत असल्यामुळे त्यानंतर स्कूटर किंवा मोटरसायकल किंवा कार चालवायला हरकत नाही. ऑपरेशननंतर व्यायाम करणे जे आहे त्यातला एकच व्यायाम आहे तो म्हणजे पोटावरती झोपणे, हाताचा आधार न घेता छातीवर उचलणे, जेणेकरून पाठीचे दोर मजबूत होतात. हे ऑपरेशननंतर 10 दिवसापासून ते 3 आठवड्यापर्यंत केव्हाही सुरू करता येतं आणि पूर्ण रिकव्हरी होईपर्यंत हा व्यायाम चालू ठेवायला लागतो. आपलं जे दैनंदिन काम आहे, नेहमीचं जे काम आहे, ते आपण केव्हा सुरू करू शकतो, तर त्यामध्ये सामान्यपणे 3 आठवड्यानंतर तुम्ही घरातल्या घरात सर्व गोष्टी करू शकता आणि घराबाहेरच्या ज्या गोष्टी आहेत त्या जनरली 4 ते 6 आठवड्यामध्ये सुरू करू शकता. आता हा जो कालावधी सांगितलेला आहे हा सामान्यपणे मध्यम वयीन आणि फिट असलेल्या माणसामधला कालावधी आहे. आपलं वय जास्ती असेल, आपल्याला डायबिटीस असेल, ब्लड प्रेशर असेल, आपल्याला हृदयविकाराचा त्रास असेल, या अगोदरही आपली बरीच ऑपरेशन झालेली असतील, एकंदर शारीरिक फिटनेस कमी असेल, पोटाचा आकार मोठा असेल, शरीरामध्ये रक्तामध्ये काही गोष्टींची कमतरता असेल, डायबिटीस कंट्रोलमध्ये नसेल, तर नॅचरली हा सर्व कालावधी हळूहळू लांबत जातो आणि मग त्यामध्ये रिकव्हरी होण्यासाठी आपल्याला 3 महिन्यापर्यंत वेळ लागू शकतो. याबाबत आपण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, तो असा आहे की आम्ही डॉक्टर लोक पेशंट्सना रिकव्हरी पिरियड जो सांगतो हा तुम्हाला लागणारा पिरियड नसतो, तर तुमच्या आधीच्या पेशंटच्या ॲनालिसिसमधून आमचा निघालेला अनुभवाचा ते अनुमान असतं. त्यामध्ये हा जो पिरियड सांगितला जातो ह्याच्यामध्ये आणखीन एक प्रॉब्लेम येतो, तो प्रॉब्लेम असा येतो की मी समजा आपल्याला सांगितलं की आपल्याला ऑपरेशननंतर 4 आठवडे लागतील, तर 4 आठवडे आणि 1 मिनिट झालं की इमिजिएटली पेशंट डॉक्टरना फोन करून विचारतात काय हो 4 आठवडे झाले अजून कसं बरं नाही होत आहे. तर त्या ठिकाणी आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की डॉक्टर हा माणूस ऑपरेशननंतर तुमच्या शरीरामध्ये काय होतं ह्याच्यामध्ये त्यातला फिटनेस आणि ती जखम भरून येणे आणि रिकव्हरी होणे ही डॉक्टर हा माणूस कंट्रोल करत नाही, ते तुमच्या शरीराचं काम आहे. आणि त्यामुळे त्यातली अनिश्चितता जी आहे ती आपण नीट समजून घेतली पाहिजे आणि आपल्याला डॉक्टरांच्या अनुभवाचा फायदा करून घेतला पाहिजे.